फिलिपे कारासपत्र अध्याय एक. पल व तिमित्य ख्रिस्त येशूचे दास यांच्याकडून फिलिपे शहरातील ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र आहेत त्या सर्वांना आणि त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक या सलाम. देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो. मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो. पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत तुमची शुभवर्तमानाच्या प्रसारात जी सहभागी आहे तिच्यामुळे देवाची उपकारस्तुती करतो. आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा विश्वास आहे. आणि तुम्हा सर्वाविषयी मला असे वाटणे योग्यच आहे कारण माझ्या बंधनात आणि शुभवर्तमानसंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेतील सहभागी असल्यामुळे मी आपल्या अंतकरणात तुम्हास बाळगून आहे. देव माझा साक्षी आहे की मला ख्रिस्त येशूच्या कळवण्यात सर्वाविषयी किती उत्कंठा लागली आहे. मी अशी प्रार्थना करतो की तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने भरून जावे. माझ्या बंधूंनो, माझ्याविषयीच्या ज्या गोष्टी घडल्यात त्याच्यापासून शुभ वर्तमानाला अडथळा न होता त्या तिच्या प्रगतीला साधनीभूत हो झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कैसाराच्या हुजुरातीच्या राजवाड्याचे रक्षक व इतर सर्व जनात. त्यामुळे माझे बंधने ख्रिस्ता संबंधाने आहेत हे सर्वांना प्रसिद्ध झाले आणि माझ्या बंधनामुळे प्रभूमधील पुष्कळ बंधूंची खात्री होऊन ते निर्भयपणे वचन सांगण्यात अधिक धीट झाले आहेत. कित्येक मत्सराने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत आणि काही खरोखर सदिच्छेने करीत आहेत. मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते प्रीतीने करतात. पण इतर आहेत ती माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरता दुजा भावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. यापासून काय झाले, निमित्ताने असो किंवा खरेपणाने सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच यात मी आनंद करतो व करणारच. कारण मी जाणतो की हे तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल. कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आता देखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. कारण मी दोघा संबंधाने पेचत आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठ आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे. तरीही मला देहात राहणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आहे आणि विश्वासात तुमची प्रगती व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वाजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठाई अभिमान बाळगण्याचे तुम्हाच अधिक कारण व्हावे. सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या शुभवर्तमानात शोभेल असे आचरण ठेवा. म्हणजे मी येऊन तुम्हाच भेटलो किंवा दूर असलो तरी मला तुमच्या बाबतीत हे ऐकता यावे की तुम्ही एक जीवाने राहून शुभवर्तमानाच्या विश्वासासाठी एकजुटीने लढत स्थिर राहता आणि विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयी भयभीत झाला नाही हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे व हे देवापासून आहे. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हास दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. मी जे युद्ध केले ते तुम्ही बघितले आहे व मी जे करीत आहे म्हणून ऐकता तेच तुम्हीही करीत आहात. फिलिपे कारासपत्र अध्याय 2. यावरून ख्रिस्ताच्या ठाई काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्मेची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकावर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एक मनाचे व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका तर दुसऱ्याचेही पहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही तर स्वतःला रिकामे केले. म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. त्यामुळे देवाने त्यास सर्वाहून उंच केले आहे आणि सर्व नावाहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. ह्यात हेतू हा की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि हे देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. म्हणून माझ्या प्रियानो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसताही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे आणि कार्य करणे तुमच्या ठाई आपल्या सुयोजनेसाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल कुरकुर आणि वादविवाद न करता करा, यासाठी की या कुटील आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. जीवनाच्या वचनात दृढ धरून राहा. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल. तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी अर्पीला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा. प्रभू येशूमध्ये मी आशा करतो की लवकरच मी तिमोथियला तुमच्याकडे पाठवेन, म्हणजे तुम्हाविषयीच्या गोष्टी जाणून माझे समाधान होईल. कारण तुमच्याविषयीच्या गोष्टीची खरी काळजी करेल असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. कारण सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत. पण तुम्ही त्याचे सील हे जाणता की जसा मुलगा पित्याबरोबर सेवा करतो तशी त्याने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर सेवा केली. म्हणून माझे काय होईल ते दिसून येताच त्यास रवाना करता येईल अशी मी आशा करतो. पण मीही स्वतः लवकरच येईन असा प्रभूमध्ये मला विश्वास आहे. तरी मला माझा बंधू आणि सहकारी व सहसैनिक आणि तुमचा प्रेषित आणि माझी गरज भागवून माझी सेवा करणारा एपप्रादित याला तुमच्याकडे पाठवण्याचे आवश्यक वाटले. कारण तो आजारी आहे हे तुम्ही ऐकले होते. असे त्यास समजल्यावर त्यास तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत अस्वस्थ झाला होता. तो खरोखर मरणाजवळ आला होता, पण देवाने त्याच्यावर दया केली आणि केवळ त्याच्यावर नाही तर मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून माझ्यावरही केली. म्हणून मी त्यास पाठवण्याच्या आधी घाई केली, म्हणजे त्यास पुन्हा भेटून तुम्ही आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. यावरून पूर्ण आनंदाने तुम्ही त्याचे प्रभूमध्ये स्वागत करा, आशांचा मान राखा. कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला. फिलिपे करास पत्र अध्याय 3. शेवटी माझ्या बंधूनो, प्रभूमध्ये आनंद करा. तुम्हास पुन्हा लिहिण्यास मी कंटाळ करीत नाही, पण ते तुमच्या सुरक्षितपणाचे आहे. त्या कुत्र्यापासून सावध राहा, वाईट काम करणाऱ्यापासून सावध राहा, केवळ देहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध राहा. कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत. तरी देहावर भरोसा ठेवण्यास मला जागा आहे. आपल्याला देहावर भरोसा ठेवता येईल असे जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल तर मला तसे अधिक वाटणार. मी तर 8व्या दिवशी सुंता झालेला इस्रायल लोकातला बन्यामिन वंशातला इब्र्यांचा इब्री नियमशास्त्रादृष्टीने परुषी आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा आणि नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे सर्व काही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टीची हानी सोसली आणि मी त्या केरकचरा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठाई आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योग्य मिळणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे म्हणजे देवाकडून विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्व असे असावे. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुस्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाशी एकरूप होऊन मी ओळख करून घ्यावी, म्हणजे कसेही करून मी मृतामधून पुनरुस्थान मिळवावे. मी आताच जणू मिळवले आहे किंवा मी आताच पूर्ण झालो आहे असे नाही, पण मी ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यात घेतले ते मी आपल्या ताब्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागलो आहे. बंधूनो, मी ते आपल्या ताब्यात घेतले असे मानित नाही, पण मी हीच एक गोष्ट करतो की मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टीवर लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुनेकडे मी धावतो. हेच एक माझे काम. तर जेवढे आपण प्रौढ आहोत तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी. आणि तुम्ही एखादी गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली तरी देव तेही तुम्हाला प्रगट करेल. तथापि आपण ज्या विचाराने येतवर मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे. बंधूनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हास कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हास पुष्कळ वेळा सांगितले आणि आता रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. ते जगी गोष्टीवर चित्त ठेवतात, आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्यानं तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवाच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. फिलिप्पीकरास पत्र अध्याय 4. म्हणून माझ्या प्रियजन हो, मी ज्यांच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझा आनंद मुकुट आहात. म्हणून माझ्या प्रिय बंधूनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. मी यहुदियेला विनंती करतो आणि सुंतुकेला विनंती करतो की तुम्ही प्रभूच्या ठाई एक मनाची व्हा आणि हे माझ्या खऱ्या सोबत्या. पण मी तुला विनवतो की तू या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत असे माझे सहकारी यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले त्यांना सहाय्य कर. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो. प्रभू समीप आहे, कशाविषयीही काळजी करू नका. पण प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनास आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. बंधूनो, शेवटी इतके सांगतो की जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचारित राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील. मला प्रभूमध्ये फार आनंद झाला. आता तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हा संधी नव्हती. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलत आहे असे नाही, कारण मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे. दीन अवस्थेत कसे राहावे हे मी जाणतो आणि विपुलतेत कसे राहावे हेही मी जाणतो. कसेही व कोणत्याही परिस्थितीत तृप्त होण्यास, तसेच उपाशी राहण्यास, विपुलतेत राहण्यास, तसेच गरजेत राहण्यास मला शिक्षण मिळाले आहे. आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. पण माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात, हे तुम्ही चांगले केलेत. फिलिप्पीकरांनो, तुम्ही जाणता की शुभवर्तमानाच्या प्रारंभी जेव्हा मी मासेदोनियामधून निघालो तेव्हा तुमच्याशिवाय कोणतीच मंडळी माझ्याबरोबर देण्याघेण्याच्या बाबतीत माझी भागीदार झाली नाही. मी थेसलनिकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही, दुसऱ्यांदाही माझी गरज भागवली. मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही, पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा करतो. पण माझ्याजवळ सर्व काय आहे आणि विपुल आहे. आणि यपप्रादितच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे. माझा देव आपल्या संपत्तीरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. आपला देवपिता याला युगानुग गौरव असो. आमेन. ख्रिस्त येशूतील सर्व पवित्रजनास सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हा सलाम सांगतात. सर्व पवित्रजन आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हा सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.